हाय कुठे चालला पाऊन जरा थांबा राघू महिन्याची गोष्ट कशी वाटली तेवढ
सांगतो की सांगतो
फांदीवर उंच घरट राघू महिन्याच
बर
राघूला सोडून महिन्याला या
पाहट पुट्ट तांबड हळूहळू दिवसांच कोंबड हरवायचं